सगळे माझ्या पाठीमागे म्हणा.
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामय्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासवती गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तो मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो सुस्पष्ट. आज फार महत्वाचा आणि सगळ्यात पवित्र दिवस आहे. काय आहे आज? हा द्वादशी आहे. काय आहे? हा कितीतरी द्वादशी येत असतात, परंतु ही जी द्वादशी आहे ही फार 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 महत्वाची आहे. का? तर आजच्या दिवशी रुक्मिणी देवींचा जन्म झालेला आहे. कोणाचा? रुक्मिणी देवी. आपण सगळे महाराष्ट्रातली लोक विठ्ठल रुक्मिणीचे भक्त आहेत. कुणाचे भक्त आहेत? विठ्ठल रुक्मिणीचे. परंतु आज जर विचार केला, कोणी पण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर जायचा कोणालाही विचार आला नाही. हा त्याच्यावर समजत आहे की किती आपलं प्रेम हा विठ्ठल आणि रुक्मिणींवरती आहे. तर आपल्या लग्नाचा वाढ अॅनिव्हर्सरी असतील, हा किंवा बायकोचा जन्मदिवस असता, किंवा नवऱ्याचा जन्मदिवस असता, मुलाचा जन्मदिवस असता, तर आठवण झाली असती की नाही? हा परंतु आज रुक्मिणी देवींचा जन्मदिवस आहे. आणि त्यांचा जन्म कुठं झालेला आहे? कुठं झालेला आहे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राची लाडकी देवी आहे, है ना, रुक्मिणी देवी. अमरावतीच्या जवळ एक गाव आहे, त्यावेळी महान राजधानी होती, त्याचं नाव होत कौंडिन्यपूर. भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये 52-53 अध्यायामध्ये रुक्मिणी मातेचं वर्णन शुकदेव गोस्वामी राजा परीक्षितांना करतात. तर रुक्मिणी देवी भगवान कृष्णांची सर्वाधिक प्रिय राणी होती. कोण होती? सर्वाधिक प्रिय राणी. तर रुक्मिणी अजून तीन भाव होते. तिचा मोठा जो भाव होता, भाऊ, त्याच नाव होत रुक्मी. हा आणि हिच नाव काय होत? रुक्मिणी. मिनी मीन्स स्मॉल, इंग्लिश मध्ये ना मिनी. आणि अशी ही पाचवी होती. चार भाव होते, सगळ्यांच्या नावाची सुरुवात रुक्म, रुक्मवर्ण, रुक्मी. आणि ही सगळ्यात छोटी होती, त्यामुळे हिचं नाव रुक्मिणी होत. परंतु फार फार सगळ्यांची लाडकी होती रुक्मिणी देवी. तशी रुक्मिणी देवी आपल्या जीवनामध्ये भगवंतांना निवडते केवळ. आणि कशी निवडते? ज्यावेळी त्यांचा जन्म झाला कौंडिण्यपुरामध्ये, आज पण त्यांचं जन्मस्थळ आहे, कधीतरी गेलं पाहिजे तिथं. आता महाराष्ट्र शासनाने आमच्या मंदिराला जागा दिली काही वर्षापूर्वी, आणि तिथं आता सुंदरस रुक्मिणी कृष्ण टेम्पल बनवलेलं आहे इस्कॉनने. फार सुंदर मंदिर आहे. असं आहे तिथं गोवर्धन वगैरे बनवलेलं आहे, रुक्मिणीचं मंदिर जिथं जन्म झाला ते स्थान वगैरे सगळं आहे. तसे रुक्मिणी देवीचा जन्म महाराज भीष्मक, भीष्मक त्यांचे कोण होते, पिता भीष्मक कन्या, इसलिए त्यामुळं त्यांचं नाव विदर्भ नंदिनी आहे. विदर्भ नंदिनी म्हटलं जात रुक्मिणी. तर अशी रुक्मिणींचा ज्यावेळी जन्म झाला सगळे आनंदित झाले होते, आणि जशी ती अशी मोठी झाली ना थोडीशी, तर त्यांनी सगळ्यात पहिलं त्यांचं मन आणि हृदय कुणाकडे आकर्षित झालं तर ते कोण होते, कोण होते, कृष्ण. कारण नारद मुनी प्रत्येक वेळी सगळ्या जगामध्ये भ्रमण करत राहतात, फिरत राहतात, आणि केवळ फिरणंच काम नाही नारद मुनीचं, आणि फिरत का राहतात तर दुसऱ्यांवरती दया करण्यासाठी, हे साधूंचं जीवन आहे. तर नारद मुनी सगळीकडे जायचे आणि मग राजा भीष्मकाच्या महिलामध्ये पण यायचे, आणि तिथे येऊन महाराज भीष्मक सदैव भगवंताबद्दल ऐकायचे की मला सांगा कृष्ण द्वारकेमध्ये कृष्ण काय करतात. तर नारदजी भगवंताबद्दल प्रत्येक वेळी गुणगान करायचे, बोलायचे. ते ही रुक्मिणी भीष्मक आपल्या मुलीला घेऊन बसायचे नारद आल्यावरती, आणि नारद जेव्हा कृष्णांचं वर्णन करायचे तर ती रुक्मिणी ऐकत राहायची. हे हरी तुला शांत जानवी तर बोलायचं नाही. तर रुक्मिणी ऐकायची आणि कधी कधी पडद्याच्या माग अशी बसून ऐकायची की काय बोललं जातंय भगवंताबद्दल. तर रुक्मिणी ऐकलं, रुक्मिणीनं कृष्णांच्या सौंदर्याबद्दल आणि कृष्णांचे असे मोठमोठे कार्यकलाप वृंदावनामधले, तर रुक्मिणीचं मन आणि हृदय भगवंतामध्ये एवढं लागलं कि ती म्हटली, ह्या जगामध्या मधल्या पुरुषाशी मी लग्न नाही करणार, ह्या जगामधले जे धाडी मूछ असणारी जी मुल लोक आहेत ते मरणशील आहे, त्यांचं शरीर हाडा मांस घाणीनं भरलेलं आहे, चमड रक्त आदी त्याचे, अशा व्यक्तीशी का मी प्रेम करू आणि का अशा व्यक्तीशी लग्न करू. तर माझे केवळ एकच पती आहे आणि ते कोण आहे, कृष्ण आहे. तर अशी रुक्मिणीनं बिलकुल निश्चय केला होता, परंतु भीष्मकाच हृदय होत कि माझ्या मुलीचं लग्न झालं तर कुणाशी झालं पाहिजे, द्वारकाधीश कृष्ण. पण तिचा जो मोठा भाव होता, काय नाव त्याच, रुक्मी, रुक्मिणीचा मित्र शिशुपाल होता. रुक्मिणी निश्चय केला की माझ्या बहिणीचं लग्न झालं पाहिजे तर कुणाशी, शिशुपालशी. आणि आता तू शिशुपाल फार, आणि कृष्णाचा सगळ्यात मोठा विरोधी, सगळ्यात जास्त शास्त्र म्हणतंय भगवंताची निंदा कोणी केलेली आहे तर तो कोण होता, शिशुपाल. शिशुपाल जन्म झाल्या झाल्या सगळ्यात पहिलं कुणाची निंदा करायला लागला, शिव्या द्यायला लागला, तर ते कुणाला, कृष्णांना. भगवंतांनी त्याच्या आईला सांगितलं होत किती अपराध्याचे माप आहेत, 100, त्यानंतर नाही. तर एवढं भगवंतांनी सहन केलं. ते नंतर जेव्हा महाराज युधिष्ठिरांनी हस्तिना इंद्रप्रस्थ मध्ये राजसूय यज्ञ केला होता, त्यावेळी घोषणा झाली की सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती या संसारातला कोण आहे, त्यांची पूजा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे. तर मग सगळ्यांनी, भीष्म आदि, व्यासदेव, नकुल आदि सगळ्यांनी सांगितलं की एकही व्यक्ती पूजनीय आहे आणि ते कोण आहे, कृष्ण आहे. तर मग सगळ्यात जास्त राग आला तर ते कुणाला, शिशुपाल. शिशुपाल म्हटलं हे कसला पूजनीय आहे, फार निंदा करू लागला. त्याचे अपराध सगळे संपले होते, क्षमा सगळं संपलं होत. त्याने तलवार वगैरे काढली आणि त्याने विचार केला की आता हे जे राजसूय यज्ञ आहे इथे मी रक्तपात करतो तर सगळं अशुभ होऊन जाईल जिथं रक्त सांडत. मग भगवंतांनी काय केलं, तुरंत आपलं चक्र काढलं आणि एका क्षणात सगळ्यांच्या समोर एवढे जगातले सगळे राजे होते तो उपस्थित होते. तर त्या सगळ्या जगातल्या राजांच्या समोर शिशुपालाचं जे गर्दन आहे ते वेगळं केलं आणि एक थेंब, महाभारतात वर्णन येत की एक थेंब पण खाली पडला नाहीये रक्ताचा. तसे शिशुपाल तयार होता विवाहासाठी. आणि मग नंतर जेव्हा विवाहाची तयारी चालू झाली सगळी भीष्मक आता आपल्या मुलात पुढे काय बोलणार, तर शास्त्र म्हणते असंच आहे. भीष्मक जो राजा आहे त्याची तुलना आपल्या बुद्धीशी केलेली, आणि जो पुत्र आहे रुक्मी त्याची तुलना कोणाशी केलेली, मनाशी, आणि रुक्मिणीची तुलना कोणाशी केलेली आहे, आपल्याशी, एक जीव. तर आपलं मन एवढं पागल आहे, बुद्धी म्हणते की अरे भगवंताची भक्ती करणं जीवनाचं लक्ष्य आहे. बुद्धीला कळत की भगवंताची भक्ती केली पाहिजे, त्यांचं नाम जप केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या धामात गेलं पाहिजे. पण मन एवढं पागल आहे ते म्हणतं तू अरे तुझा विवाह त्या शिशुपालशी झाला पाहिजे. मन म्हणते कृष्णांशी नाही, बुद्धी म्हणते कोणाची भक्ती केली पाहिजे, कृष्णांशी. पण मनाच्या वरती, बुद्धीच्या वरती मन जेव्हा हवी होत असतं ते मन म्हणतंय अरे तुझ्या जीवनात कृष्णांची काही आवश्यकता नाही, कृष्णांचे कृष्ण के बिना, कृष्णांच्या रहित पण तुझं जीवन जगू शकतो, अशी स्थिती आपली आहे. जेव्हा रुक्मिणीला कळलं तेव्हा रुक्मिणी फार हृदयामध्ये दुःखी झाली. आणि मग रुक्मिणी अशी एक व्यक्ती आहे की रुक्मिणीने एक पत्र लिहायला सुरुवात केली, कोणाला, कृष्णांना. तर भागवतामध्ये एक प्रेम पत्र आहे आणि ते फार प्रसिद्ध आहे, 11 श्लोकांमध्ये. हा जे रुक्मिणीने जे पत्र लिहिलेलं आहे भगवंतांना, ते फार सुंदर सुंदर श्लोकांमध्ये रुक्मिणीने सुरुवात केली. आणि रुक्मिणीने विचार केला की हे पत्र, हा मेसेज मी द्यायचा आहे कृष्णांना. ती तर आईची महाराष्ट्रात आणि कृष्ण कुठे, समुद्राच्या मध्ये द्वारकात. तर रुक्मिणीने विचार केला कुणाला पाठवू मी आता. तर रुक्मिणीने विचार केला की सगळ्यात समाजामध्ये जो सुशिक्षित आणि एकनिष्ठ श्रद्धावान व्यक्ती केवळ ब्राह्मण आहे, ज्ञानी आहे. तर एक ब्राह्मण शोधून काढला जो बिलकुल निष्ठावान होता आणि भगवंताचा महान भक्त. रुक्मिणीने त्यांच्या चरणावरती पडली आणि त्यांच्याकडे ते पत्र दिलं आपलं कृष्णांसाठी लिहिलं, सांगितलं की हे ब्राह्मण देव तुम्ही द्वारकेला जा आणि हे कुणाकडे द्या, द्वारकेधीश कृष्णांच्या हातामध्ये द्या. आणि जेव्हा तो ब्राह्मण द्वारकेला गेला तर भगवंत एकटेच आपल्या महिलामध्ये एका आसनवरती बसलेले होते कृष्ण. आणि जेव्हा ब्राह्मण गेला तर कृष्ण उतरून आले खाली, येऊन त्या ब्राह्मणाचे चरण पकडले भगवंतांनी. भगवंत शिकवतात की ब्राह्मणाचं स्थान काय आहे, श्रेष्ठ आहे, हमेशा पूजनीय ब्राह्मण. त्यासाठी भगवंतांना जेव्हा आपण त्यांची स्तुती करतो तर म्हणत असतो नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय. भगवंतांना दोन फार प्रिय आहे, एक ब्राह्मण आणि दुसरी गाय. भगवंतांना फार प्रिय ज्यांच्या घरी गाय आहे आणि गायची सेवा करतात, तर त्या व्यक्तीचं सगळं पाप कोण आपल्या शरीरावर घेते, गाय घेत असते. त्यासाठी गायचं फार महत्व आहे, गायची सेवा करणं. सगळं पाप गाय घेते आणि नष्ट करून टाकते त्या व्यक्तीचे सगळे कुकर्म. यदि कोणी व्यक्ती गायची निष्ठापूर्वक सेवा करत असतो आणि त्यासाठी कृष्णांना फार आनंद होतो, कोणी व्यक्ती गायची सेवा करत असेल तर. असं भगवंतांना ब्राह्मण प्रिय आणि गाय प्रिय आहे. जेव्हा ब्राह्मणाने प्रवेश केला भगवंतांनी त्यांना असं हाताने पकडलं आणि येऊन आपल्या आसनावरती बसवलं. आणि मग विचारलं की ब्राह्मण तू ठीक आहेस ना, कसं आहे द्वारका, विदर्भ वगैरे, तुझं हेल्थ वगैरे, फॅमिली सगळं विचारलं भगवंतांनी, खूप प्रश्न विचारले. आणि ब्राह्मणांना विचार, ब्राह्मणाला पाहिलं, भगवंत म्हणले तुम्ही तर थकलेले. मग भगवंतांनी ब्राह्मणांना भोजन दिलं आणि ब्राह्मणांना सांगितलं की तू आता थोडा आराम कर. ब्राह्मण आराम करायला लागले. कृष्ण त्या ब्राह्मणाचे काय करतात, चरण मसाज करतात. आणि मसाज करता करता विचारतात, ब्राह्मण मी विचारते की तुमचं काय हेतू आहे, एवढ्या दूरवरनं आला, तुम्ही काय कार्य आहे. मग ब्राह्मण उठतो आणि मग सांगतो हे पत्र मी द्यायला आलेलो आहे. भगवंत म्हटलं अच्छा कुणाचं पत्र आहे, कुणाचं म्हणून सांगितलं त्यांनी, कुणाचं आहे, रुक्मिणीचं आहे. जेव्हा रुक्मिणीचं नाव ऐकलं तर भगवंत लगेच डोळे त्यांचे असे मोठे झाले. भगवंत म्हणतात अरे मी पण रुक्मिणीचं फार स्मरण करतोय. तसे भगवंत गीतेमध्ये म्हणतात की ये यथा माम प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. जो ज्याप्रमाणे ती बॅटरी जो ज्याप्रमाणे माझी शरण ग्रहण करतो त्याप्रमाणे मी काय करतो, त्याच्याशी व्यवहार करत असतो, तसाच तशाच प्रकारचा व्यवहार करतो. ठीक है,
क्या तो क्या क्या
बस त्याच प्रकारचा मी व्यवहार करत असतो त्या व्यक्तीशी. तर मग त्या ब्राह्मणाला भगवान म्हणतात, अरे ब्राह्मण तू जाता हे पत्र वाचून दाखव. मग त्या पत्राची सुरुवात रुक्मिणी करते. रुक्मिणी म्हणते श्रुत्वा गुणान, ती म्हणते सगळ्यात पहिला शब्द लिहिते रुक्मिणी त्या पत्रात की हे कृष्ण, जेव्हापासून मी तुमचे गुण ऐकलेले आहेत आणि जेव्हापासून तुमच्या सौंदर्याविषयी ऐकलेलं आहे, ते म्हणतात की तेव्हापासून मी अत्यधिक आनंदित झालेले आहे. आणि दुसरं, ह्या जगामध्ये डोळ्यांना पाहण्यासारखं यदि डोळ्यांचा लाभ काय असेल ह्या जगामध्ये, तर हे कृष्ण एकच लाभ आहे ह्या डोळ्यांचा, ते तुमच्या सौंदर्याला काय करणं, पाहणं. आणि ह्या कानांचा एकच लाभ काय असेल ह्या जगात, तर तुमच्याविषयी ऐकणं. आणि जो व्यक्ती तुमच्याविषयी ऐकतो, तर ऐकण्याने त्या व्यक्तीचे सगळे दुःख आहेत शरीरातून निघत जातात. त्यासाठी ती शब्द यूज करते, हरतो अंग तापम, शरीराचा सगळा ताप निघून जातो यदि व्यक्ती नियमित भगवंताचं दर्शन करेल आणि भगवंताबद्दल नियमित काय करेल, त्यांची कथा त्यांचं वर्णन ऐकत राहील. असं बरंच सुंदर सुंदर श्लोकांमध्ये रचना बोललं तिनं. आणि मग सांगितलं की हे कृष्ण, हा ये शिशुपाल तर एक सियार लांडग्याप्रमाणे आहे, आणि लांडगा येऊन जे सिंहाचं भोजन आहे ते कोण खाऊ इच्छितोय, एक लांडगा खाऊ इच्छितोय. त्यासाठी म्हणते की हे कृष्ण तुम्ही लवकर या आणि मला घेऊन जा इथनं, हा मी लांडग्याचं भोजन बनायची इच्छा नाहीये. तर असं रुक्मिणी लिहिते बरंच काही. आणि कोणी विचारेल की कृष्ण जर आले आणि कृष्णांना कसं माहिती की रुक्मिणी कुठे आणि कसं घेऊन जायचं, तर रुक्मिणी ते पण लिहिते की म्हणते तुम्ही मला इथून घेऊन जाऊ शकता डायरेक्टली. कसं, हा तर म्हणतात की विवाहाच्या एक दिवस अगोदर जी कन्या आहे सज धजके सजून वगैरे दुर्गा देवीचं दर्शन करायला जात असते, आणि त्यावेळी मी सगळ्या सखियांबरोबर जाणार, त्यावेळी वापस येताना तुम्ही काय करा, मला तिथून उचलून घेऊन जावा. तर भगवंताचं बरंच काही वर्णन आहे, मी फार शॉर्टकट मध्ये वर्णन करत आहे. तर रुक्मिणी देवी असं सांगते, भगवंत लगेच त्या जो त्यांचा सारथी आहे, भगवंताचा सारथी कोण आहे, दारुक सारथी आहे. हा तुम्ही जगन्नाथपुरीला गेले ना रथयात्रेला, तीन रथ आहे, हा तर जगन्नाथांचा जो सारथी, तो सारथी पण लावलेला असते असा जगन्नाथच्या रथांचा, तो दारुक आहे. सुभद्रेच्या रथाचा कोण आहे, अर्जुन आहे, त्याची सुभद्रा अर्जुनाची बहीण नाही पत्नी आहे, हा सुभद्राचं संरक्षणासाठी. आणि मग याने बलदेव आहे, तर ह्या सुभद्रेचा रथ मध्ये असतो, इकडे बळरामांचा आणि इकडे कुणाचा, जगन आपल्या बहिणीला पूर्ण प्रोटेक्शन. त्यासाठी जे सुदर्शन चक्र असते, कारण जगन्नाथ बळदेव सुभद्रा हे तीन नसतात, अजून एक आहे, कोण, सुदर्शन पातीत आहे. इकडे जगन्नाथाचे शेजारी सुदर्शन चक्र असत, उंच एका याच्यामध्ये, गोल नाही आहे, उंच आहे. तर ते सुदर्शन भगवंत आपल्याला बहिणीची एवढी काळजी आहे की सुदर्शनाला सगळ्यात अगोदर सुभद्रेच्या रथावरती पाठतात. तर जेव्हा ते येतात तर बाहेर सगळ्यात अगोदर सुदर्शन येतात आणि येऊन पुढे जाऊन बसतं ते सुभद्राच्या रथावर. मग बळराम येतात आणि मग सुभद्रा बाहेर येते मंदिरात. आणि मग सगळ्या शेवटी राजा धीरा जगन्नाथ जेव्हा येतात ना, असं वाटतं की हा पूर्ण पिलेले आहेत. कसे त्यांचं असं भव्य डव्य, ते डोळे असे पाजरू लागतात रथ्यात, पाहिलं ना भगवंतांना, असे असे हुंदके मारत असं हालत येतात जगन्नाथ. आणि एवढे 9 फूट आहेत भगवंत किती आहेत, आणि ते चालत येतात, आणि हजारो लोक असतात, त्यांना असे 4 एवढ्या रश्शी बांधतात अशा, ह्या साईडनं ह्या साईडनं पुढं असं कमरेला, आणि वड त्याचे ते कारण पिऊन आलेले असतात आता. आणि मग ते बाहेर असं सगळ्या असं पाहतात डोळे, अरे माझ्या स्वागतासाठी 10 लाख 13 लाख लोक असतात, किती असतात, 13 लाख रथाच्या समोर. असं पाहिलं की वाटत की केवळ डोकीच नजर येतात, काळ असं समुद्र काळा हा असं दिसतो, फार भव्य आहे. तर असं भगवंत सुभद्रेची फार चिंता करतात, त्यामुळे ते अर्जुनाला सेवा देतात, सारथ्य तुझ्याकडून सुदर्शन संरक्षणासाठी. तर असं दारुकाला सांगितलं की दारुक माझा रथ तुरंत तयार कर, मला आता कुठे जायचं आहे, रुक्मिणीला आणायला जायचंय. बळरामाला पण नाही सांगितलं. पहिल्यांदा असं झालं भगवंत द्वारकेत कुणाला कळून नाही दिलं, हा आणि कुणाला आणायला, रुक्मिणीला. निघाले कृष्ण बाहेर रथ घेऊन आणि सारथी, आणि त्या ब्राह्मणाचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना रथावरती बसवलं आपल्या बरोबर. आणि भागवतम मध्ये वर्णन आहे की एवढा स्पीडनं तो रथ आला, काही क्षणातच तो विदर्भाच्या सीमेवरती येऊन असा उभा राहिला रथ. आणि जेव्हा बळरामाला कळलं रे कृष्ण गायब आहे द्वारकेतून कुठे गेले, तेव्हा मग बळरामाला वाटलं की काहीतरी घटित होऊ शकतं तिकडं. हा मग बळरामांनी सैनिक घेतले, यादव सेना घेतली आणि त्याच्या माग माग निघाले. आणि मग बळराम पण आले. आणि जेव्हा महाराज भीष्मकांना कळलं की अरे, आणि इकडनं पूर्ण गँग आली होती लग्नासाठी, कोण, शिशुपाल, त्यांचे वडील वगैरे आणि जरासंध, ही सगळे डेंजर डेंजर पार्टीज होते. राक्षस नाही, राजाच होते ते, परंतु असे आसुरी. असं नाही की त्यांना दोन शिंग होती, दात असे विकराळ होते, राक्षस नाही, परंतु राक्षसी प्रवृत्ती होती. तर अशी सगळे तिकडनं आले. आता शिशुपाल फार खुश होता, कारण जगळ्यात सगळ्यात सुंदर कोण होती, ते एकच रुक्मिणी देवी. आणि हे विवाह पाहण्यासाठी जगातले सगळे राजकुमार राजा ते चालते. आणि रुक्मिणी रुक्मिणीला वाटलं त्या रात्री की अरे अजून तो ब्राह्मण आलेला नाहीये. रुक्मिणी देवी म्हटली हे प्राण का मी ठेवू येत, शायद भगवंत माझ्याशी नाराज झाले असतील, मी काहीतरी पाप आधी केलेला असेल, असं बरंच काही विचार करू लागली. माझं त्यांनी निवेदन स्वीकारलं नसेल, हा तर ते ब्राह्मण अजून पोचला नाही, अजून पोचला नाही. तर अशी फार रडू लागली रुक्मिणी एकांत मध्ये. आणि मग तिचं लेफ्ट लेफ्ट अंग नाही आईज और हे सब काय म्हणतात, लक्षण प्रकट होतात ना, कंपन वगैरे होणं. तर असं सगळं होऊ लागलं. मग त्यावेळी दूरनं तिनं पाहिलं की ब्राह्मण चालत येतोय, एवढा आनंद झाला तिला. आणि आला आणि ब्राह्मणाने सांगितलं, तर रुक्मिणी म्हटली ह्या जगात एवढं मोठं माझ्यासाठी कार्य या ब्राह्मणाने केलंय, माझा संदेश कुणाकडे पोहोचवलाय, भगवंताकडे. त्यासाठी सांगितलंय. रुक्मिणी म्हटली ब्राह्मण तुम्ही माझे गुरु आहात, मी काय देऊ तुम्हाला. तर रुक्मिणी म्हटली माझ्याकडे देण्यासारखं काही नाही या जगामध्ये. प्रणाम केला तुरंत त्या ब्राह्मणांच्या चरणावरती. तसंच आहे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये आध्यात्मिक गुरुची आवश्यकता आहे. रुक्मिणी आवून शिकवते भगवंतांना. रुक्मिणीने डायरेक्ट अप्रोच केलं नाही, कोणाच्या माध्यमातून ते गेली भगवंताकडं, एक ब्राह्मणाच्या. त्या तसंच आहे, भगवंत आपल्याला कधीच डायरेक्ट आपली सेवा स्वीकारत नाहीत, आणि दुसरं कधीच आपल्याशी संबंध ठेवत नाही जोपर्यंत त्यांच्यामध्ये त्यांचा प्रिय भक्त नाही आहे, गुरु. त्यासाठी मनुष्य जीवनामध्ये सांगितलंय की आई वडील तुम्हाला प्रत्येक जीवनात भेटणार आहेत. आई वडील प्रत्येक जन्मात, नवीन नवीन आई वडील असतात. असं नाही की ह्या जन्मात आता हेच माझे आई वडील आहे. शास्त्र म्हणते की अनेक अनेक जन्मामध्ये अनेक अनेक आई वडील मिळत राहणार, परंतु आध्यात्मिक गुरु कधी भेटत नाही. त्यासाठी जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु सगळ्यात महत्वाचा आहे. भगवंत तेव्हाच आपली सेवा स्वीकार करत असतात. तसंच मग रुक्मिणीने फार आनंदित झाले, त्यांनी सांगितलं की भगवंत आलेले आहेत. आणि मग रुक्मिणीनं तयार झाली सकाळी. हा दिवस होता दुसरा. तयार झाले बिलकुल, आणि सगळे दासी सेवक आई त्यांचे सगळे रुक्मिणीला सजून महालातून बाहेर. सगळा ग्रुप कुठे निघालाय, दूर असं समोर महालाच्या समोर दुर्गा देवीचं मंदिर आहे, ते दर्शन करण्यासाठी आज पण आहे. ते निघाले सगळे. विचार करत होती, कोणाचा विचार करत होती, कृष्णांचा. हा भक्तीचा अर्थ काय आहे, की हमेशा सगळं काही कार्य करत असताना कुणाचं स्मरण झालं पाहिजे, कृष्णांचं. त्याला भक्ती म्हटलेलं आहे. आणि भक्तीचा अर्थ काय आहे, की आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांनी भगवंताची सेवा करणं त्याला भक्ती म्हटलेलं आहे. डोळ्यांनी भगवंतांना पाहणं, भगवंताविषयी वाचणं, कानाने ऐकणं, हातांनी पायांनी भगवंताची सेवा करणं, जिभेनं भगवंताचं नाम उच्चारण करणं, प्रसाद ग्रहण करणं, हे सगळे इंद्रिय जेव्हा भगवंताच्या सेवेत लावतो ती सगळे इंद्रिय शुद्ध होतात आणि शरीर शुद्ध होऊन जातं. अशी रुक्मिणी विचार करत जात होती जेव्हा दुर्गेच्या मंदिरात गेली आणि दुर्गा देवींना पाहिलं तर म्हटली हे भवानी असा शब्द आलाय. भवानी, भवानी कुणाचं नाव आहे? आपल्याला वाटतं शिवी आहे ना, म्हणजे कसली भवानी तू आहे असं म्हणतात ना. भवानी मीन्स, भव मीन्स शंकर, महादेव. शिवजींची जी पत्नी आहे तिला भवानी म्हटलेले. तर रुक्मिणी देवी फार सुंदर प्रार्थना करते, म्हणते कि हे भवानी तू काय कर, मला एकच वर दे. कोणता वर दे? कृष्ण माझे पती होऊ दे, बस मला दुसरा वर नको. त्यासाठी शास्त्र सांगतात कि देवी देवतांच्या मंदिरात जायला प्रॉब्लेम नाहीये, त्यांचा आदर सन्मान आदी केला पाहिजे. देवी देवता हे सगळे कोणाचे सेवक आहेत? कृष्णांचे, भगवंताचे दास आहेत सगळे. त्या देवी देवतांच्या मंदिरात जरी गेलं, त्यांना प्रणाम केलं, तर त्यांना एकच निवेदन करायचं की माझं मन कोणामध्ये लागलं पाहिजे, हे खंडोबा विठोबा, विठोबा नाही, एकच बा आहे आपला. हा, कोण आहे त्याचं नाव? बा विठोबा. एकच बाप आहे. कोण आहे बाप? विठोबा आहे. खंडोबा, छेडोबा, अजून काय आहे, बरेच काही बा आहेत ना, ते आपले बाप नाही आहेत, एकच आपला बाप आहे विठोबा, असे लोकनाथ महाराज म्हणतात हमेशा. तर मग रुक्मिणी देवी भगवंत तिथं म्हणते की मला कृष्ण पती रूप मे प्राप्त हो जाय, प्राप्त व्हायला पाहिजेत. आणि मग रुक्मिणी बाहेर निघते. जेव्हा बाहेर निघते, भागवतामध्ये 7-8 श्लोकांमध्ये वर्णन केलेले फार सुंदर रुक्मिणीच्या सौंदर्याचं, काय काय अंगावरती दागिने वस्त्र आदी कसे घातले होते. आणि निघते तर ती समोर अशी दृष्टी टाकते, डोळे कुणाला पाहत होते? कृष्णांना. आणि असं सांगितलंय की जेव्हा रुक्मिणीनं पहिलं पाऊल त्या मंदिराच्या बाहेर टाकलं तर हजारो राजकुमार असे घोड्यावरती बसून, रथावरती बसून रांगेत उभे होते, एकच एक दृष्टीनं पाहण्यासाठी. थोडं कुणाला? रुक्मिणींना. की त्यांची इच्छा होती की एकदाच पाहू द्या रुक्मिणी. तर ते काही राजकुमार त्यांची केस अशी पाहिली तर ते रथावर पडून गेले. कसलं सौंदर्य असं सांगितलं की रुक्मिणी देवी ही भगवंताची अर्धांगिनी आहे, लक्ष्मी आहे साक्षात. त्यांच्या नखाचं एवढं सौंदर्य आहे कि स्वर्गातल्या सगळ्या अप्सरा हे सगळ्या काय त्यांच्या समोर नगण्य आहे, बेडकाच्या सौंदर्याप्रमाणे. प्रभुपाद म्हणायचे कि ह्या जगातल्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्या किती सुंदर आहेत. ते म्हणले स्वर्गातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या समोर ह्या जगातल्या स्त्रियांचं सौंदर्य एक बेड जेवढं सुंदर आहे का तेवढं आहे. म्हणजे बेडकाची सुंदराची तुलना ह्या जगातल्या स्त्रियांबरोबर आहे. आणि स्वर्गातल्या स्त्रियांपेक्षा वैकुंठातल्या स्त्रिया लक्ष्मी एवढ्या सुंदर आहेत कि ते स्वर्गातलं सुंदरी फार नगण्य वाटतात. आणि असं म्हटलंय की अशा सगळ्या लक्ष्मी, हजारो हजारो लक्ष्मी असं गर्दन आपली वर केलेली आहे आणि एकाच व्यक्तीला पाहतात. ते कोण आहे? कोण आहे? कृष्ण आहे. लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्यमानम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. ते म्हणतात हजारो हजारो लक्ष्मिया और गोपिया भगवान कृष्ण ज्यांचं रंग निळा आहे, निळा नीलवर्ण त्यांना पाहत राहतात. तर असं रुक्मिणी जेव्हा बाहेर आली आणि त्यांनी पाहिलं समोरच कृष्ण होते रथावरती बसून. रुक्मिणीने कुठंच नाही पाहिलं. ते विचार भागवत मध्ये वर्णन आहे की त्यांचे पाय आपोआप भगवंताच्या रथाकडे चालले होते आणि डोळे आणि हृदय कृष्णांना पाहत होत. जेव्हा ती रथाच्या जवळ अशी गेली भगवंतांनी तुरंत असं तिला उचललं एका हाताने आणि रथावरती बसून रथ घेऊन निघून गेले. त्याला रुक्मिणी स्वयंवर म्हटलेले भागवतामध्ये सगळ्यात फेमस वर्णन आहे. तो भगवंत घेऊन जातात. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये भी रुक्मिणी सारखे स्ट्रॉंग डिझायर असेल तर भगवंत पण ह्या जगातून भौतिक झंझट मधन काय करतील आपल्याला असे निघून घेऊन जातील. त्यासाठी आवश्यक आहे रुक्मिणी सारखं आपलं आचरण. भगवंताकडे आपण गेलं पाहिजे चालत. चालत जाणं मीन्स म्हणजे भगवंताच्या आदेशांचं पालन करणं. चालत जाण्याचा अर्थ आहे भगवंताबद्दल ऐकणं, त्यांची सेवा करणं, त्यांच्या नामाचा जप करणं, भगवत कथा ऐकणं. याचा अर्थ आहे की हा व्यक्ती भगवंताकडे काय करतोय, चालतोय. मग भगवंत त्याला आपला हात देतात आणि त्याला ह्या जगातल्या संसार सागरातून बाहेर काढतात, जन्म मृत्यूच्या दुःखामधून. कारण हे जग असं आहे की दुखी झाल्याबगैर तुम्ही राहू शकत नाही आणि कोणी ना कोणी जीवनात येणार तुमच्या ते तुम्हाला नको करून ठेवणार, दुःख दुःख देतच राहणार. हा कधी आई वडील आहेत, तर कधी सासू सासरे आहेत, तर कधी शेजारी पाजारी आहे, तर कधी कोणी नाही, स्वतःच मन आहे. कोणी जरी नसेल तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम स्वतःच आहे. दुःखांचं कारण कोण आहे आपण म्हणतो याने मला दुःखी केलंय, पण चार बोट आपल्याकडेच आहे. दुःखाचं कारण स्वयंच व्यक्ती आहे. त्यासाठी शास्त्र सांगतंय की हे जे दुःखालय आहे, अशी रुक्मिणी देवींचा जन्म आजच्या दिवस झालेला आहे आणि जे महादेव शंकर आहेत का शिवजी, हे जे रुक्मिणी स्वयंवर वर्णन आहे, ही कथा एका शिवजींना आणि पार्वतींना सगळ्यात जास्त आवडते. केरळामध्ये एक मंदिर आहे, आम्ही गेलो होतो, हा तिथं शिवजी आणि पार्वतीचं मंदिर आहे, तर तिथं भागवतम वाचलं जाते ग्रंथ. एक जो भक्त शिवजी आणि पार्वतीचं मंदिर तिथं रोज संध्याकाळी भागवतम वाचायचा, जसं आपले गाथा लावतात ना तसं, हा तसं. आणि ते पुस्तक भागवतमचं असं वाचलं आणि मध्ये हे असं लावून ठेवायचं की आता उद्या आल्यावरती संध्याकाळी वाचेल पुढची पानं. आणि ते शिवजी पार्वती आतमध्ये मंदिरात बसून ते पण ऐकत राहायचे. आता हा व्यक्ती पुस्तक तिथंच ठेवून जायचा मंदिरात आणि निघून जायचा. तर मग शिवजी पार्वती काय करायचे, शंकर त्यांना ही रुक्मिणी कथा इतना हृदयाला स्पर्श करायची की शिवजी हे काढायचे असे आणि पुन्हा सुरुवातीच्या पानावर ठेवायचे जिथून रुक्मिणी कथा सुरू होते. आणि असं एक महिना शिवजींनी काय केलं, केवळ हेच ऐकलं, रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी अपहरण ये लिहिला. हा तर जेव्हा ते एक महिना संपला तो ब्राह्मण निघून गेला आणि तो आपलं पुस्तक तिथं विसरला, त्याला दुसरीकडे जायचं होतं. ते तो आला आणायला तेव्हा त्याने पाहिलं मंदिर बंद होतं, पण आतमधून आवाज येत होता. कोणाचा, शंकर आणि पार्वती बोलत होते. पार्वती म्हणते काय तुम्ही, हा रोज रोज वही अध्याय पडते हो. शिवजी म्हणायचे की हा मला हे रुक्मिणी हरण आणि रुक्मिणी स्वयंवर अति प्रिय आहे ऐकण्यासाठी आणि एवढं मधुर आहे, त्यामुळे तो ब्राह्मण जरी वाचत होता तरी ते मधलं हे काढून रस्सी काढून मी तिथं सुरुवातीला ठेवायचा ताकि पुन्हा ऐकलं पाहिजे मला. एवढा जे अनुराग एवढं प्रेम त्या ब्राह्मणाला होत, भगवान शिवजींना होत रुक्मिणी देवी बद्दल ऐकणं आणि कृष्णांच्या लीलेबद्दल. असं बराच काही आहे रुक्मिणी आणि कृष्णांविषयी. तीच रुक्मिणी एक दिवस द्वारकेमध्ये रागवते, रुसून जाते. रुसून रुसते का रुसते, तर ती विचार करते की हे जे माझे पती आहेत कृष्ण, ते हमेशा रोज रात्री भगवंत जेव्हा झोपायचे तेव्हा रात्री झोपताना रुक्मिणीची वेणी अशी वडायची आणि म्हणायचे हे राधाराणी, हे नंद महाराज, हे यशोदा, मला भूक लागलेली आहे, मला ब्रेड आणि माखन आणून दे. झोपेतच बळातच ना भगवंतच एवढं हृदय वृंदावनाकडे आकर्षित झालेलं. रुक्मिणीला वाटलं हे कोण लोक आहेत सगळी, आम्ही एवढी सगळ्या 16,108 राण्या सगळ्या सेवा करतात, कधी आमचं नाव काय घेत नाहीत, येऊन जाऊन तिकडं त्यांचे गोपियांचं नाव यशोदा नंद भगवंताची सखा. रुक्मिणीला एक दिवस फार गुस्सा आला, ते म्हणले मला काय राहायचं नाही आता तुमच्या बरोबर, आता मी निघून जाते. हा स्त्रिया कुठं जात्या जास्तीत जास्त, हा मायेला. त्यामुळं द्वारकेहून ही रुक्मिणी देवी कुठं आली, इकडं आली, महाराष्ट्र तिचं माहेर होत. मग माहेराला आली तर भगवंतांना नंतर कळलं अरे रुक्मिणी नाही घरात. मग भगवंत तुरंत रथ घेऊन तिच्या मागे येतात. याच्यात पंढरपूरला गेले तिथे तर ते दिंडीरवान आहे, हा तिथं रुक्मिणीला भगवंतांनी पकडलं आणि सांगितलं की रुक्मिणी वापस चल आता, रुक्मिणी अशी गुस्सा झालेली, रागावलेली, ते म्हणले आता नाही जाऊ शकत. मग भगवंतांना म्हणतात ठीक आहे तुला यायचं नाही तर. हा पहिले भगवंत तर तिला शोधायला गोवर्धनला गेले, ते गोवर्धनला नाही भेटले, पण भगवंतांना त्यांचे सगळे सखा भेटले, मित्र गाया सगळ्या तिथं बऱ्याच दिवसानंतर गेले. मग त्या सगळ्यांना घेऊन ते म्हणले आम्ही पण शोधायला येतो. मग तेव्हा ते गोपाळपुरात आले सगळे. आज जर गेले ना पंढरपुरात गोपाळपुरात, ते सगळे सवंगडी त्यांच्या गायांचं हे ते सगळं ती सगळी ग्यांग तिथं आली होती. भगवंत म्हणजे आता मी शोधतो तिला, तुम्ही इथे खेळत राहा. भगवंतांनी रुक्मिणीला शोधलं आणि रुक्मिणीनं मना केलं. मग ते गेले कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? पुंडलिकाच्या घरी. कसे विठ्ठलाचे भक्त पुंडलिकाच्या घरी गेले आणि पुंडलिक बिझी होता, फार मग्न. कुणाची सेवा करत होता? आई वडिलांची. पहिला तर फार डेंजर होता पुंडलिक. हा एवढा त्या आई वडिलांना तंग करायचा, आई बाप वैतागले होते त्याला. खाय उलट पालट करायचा, खायला घरी यायचा. मात्र म्हणले आता हा फार तंग करतोय, लग्न करून टाकू. लग्न केलं तर ते अजूनच प्रॉब्लेम झाला, समस्या करायला लागला. आई वडिलांना लग्न झाल्यावर तर त्याने आई वडील म्हणले आता काही घरात आम्हाला राहायला जागा नाही, फार यांनी नाके नऊ आणून टाकलेले. आता आम्ही निघतो यात्रा करायला पंढरपूरची वारी. घरात कोणी मान सन्मान नाही दिलं की व्यक्ती कोणती वारी सुरू करतो? पंढरपूरची. मग मुख्यर्तन आठवत्यात, सप्ता आठवत्यात सगळे, मग नातेवाईक आठवत्यात. जोपर्यंत आग नाही लागत ना माग बुडाला तोपर्यंत. हा जसं बेडूक आहे त्याला एका पाण्यात ठेवा, थंड पाणी, ते आरामशीर राहते. पण ते थंड पाण्याचं पातेलं गॅस वरती नेऊन ठेवा आणि हळू गॅस चालू करा. मग जसं थोडं गरम होईल, गरम होईल ते बेडूक, नंतर गरम झालं पाणी उलटी उडी मारून बाहेर. तसंच आहे व्यक्ती घरात जीवन काटत राहतो काटत राहतो आणि मग त्याच्या बुडायला लागतो ना. वाटतो त्याला कीर्तनाला निघू आता सप्त्याला, एक सप्ताह नाही सोडणार, एक काला जाऊन नाही देणार, एक वारी सगळं सुरू होते. पण एवढं जीवन घालावलंय भगवंताची मन लागणं त्या व्यक्तीचं फार मुश्किल असत. मग आता यांनी विचार केला आता हे सून आणि पुत्र फार तंग करतोय तर निघा आपला. आता ते दोघं निघाले होते काशीला. कुठं? असं यांनी म्हटली अशी बायको म्हटली नाही, आपण पण काशीलाच जाऊ. आता म्हटलं आई बाप चालले त्यांच्या बरोबरच जा. मग आता पत्नीला बसवलं कुठं? खांद्यावर. आणि आई बापांच्या गळ्यामध्ये बांधली दोरी, त्यांचं घेऊन हे निघाले तीर्थ यात्रा करायला. आणि मग जाता जाता एक आश्रम आला, कुकुट स्वामी. कुकुट स्वामी आहे ना, कुकुट स्वामींचा आश्रम. त्या ठिकाणी हे थांबले रात्री घालवण्यासाठी. तेव्हा हे आई वडील तर भक्त होते भगवंताचे पहिल्यापासून, पण पुत्र नालायक निघाला. तर त्या आश्रमात थांबले तर ह्या पुंडलिकांनी रात्री संध्याकाळच्या वेळी पाहिलं की तीन काळ्या कुट्ट मळलेले कपडे घातलेल्या तीन स्त्रिया आतमध्ये, हा नाही तीन स्त्रिया फार अशा तेजस्वी सुंदर वस्त्र आणि असं सुंदर दिसणाऱ्या आश्रमातून बाहेर येतात. ते यांनी विचार केला की तुम्ही कोण आहे? पहिलं तर त्यांनी पाहिलं की तीन स्त्रिया काळ्या कुट्ट कपडे हे सगळे घालून आत गेलेले आणि काही वेळानंतर पाहिलं तीन अशा रूपवान तेजस्वी स्त्रिया बाहेर येतात. त्या म्हटल्या तू तर पापी आहेस, हा तुझ्याशी बोलणं आम्हाला उचित नाही. तरी पण त्याने जेव्हा जिज्ञासा केली तर त्या तीन स्त्रियांनी सांगितलं की आम्ही कोण आहेत? गंगा यमुना सरस्वती. ते म्हणतात तुझ्यासारखे असे पापी दरिद्री लोक हा जीवनभर पाप करतात आपलं जीवन यापन करण्यासाठी आणि पापातून मुक्त होण्यासाठी पुढे येतात तीर्थयात्रेत. आमच्यामध्ये येऊन काय करतात? स्नान करतात आणि सगळं पाप सोडतात. त्यामुळे आम्ही असे काळे कुट्ट आणि फाटके तुटके झालेले आहोत आणि म्हणून त्याच्यातून पण आम्हाला मुक्त होण्यासाठी ते सगळे पाप हजारो लोकांचे आम्ही घेतो. त्यामुळे आमची अवस्था अशी दयनीय आहे, त्याच्यातून शुद्ध होण्यासाठी आम्ही कुठे येतो? ह्या आश्रमात ह्या भक्तांची सेवा करण्यासाठी. आश्रमात येऊन झाडून काढणं, पाणी भरणं, कुकिंग करणं, बऱ्याच काही भक्तांची सेवा करतात त्या, आणि मग सगळं ते कलमश त्यांच्या जीवनातून निघून जाते आणि पूर्ण ते आपल्या सुंदर रूपात बाहेर येतात. हे जेव्हा त्यांनी ऐकलं, पुंडलिकाचे डोळे असे उघडले, म्हटलं काय माझं घृणित जीवन आहे, एका स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी मी जगतोय आणि तो भगवंत आणि त्यांचे भक्त एवढे सुंदर माझे आई वडील, त्यांची मी देखभाल नाही करत. मग आता उलट झालं, आई वडिलांना कुठं खांद्याव आणि पत्नी बरोबर सेवा करायला पूर्ण तीर्थयात्रा केली, आले वापस पंढरपुरात नेहमीच सेवा करायची. आणि मग एक दिवस जेवण खावण झालं आणि मग आई वडिलांना झोप आली तर त्यांनी कुठं ठेवलं त्यांचं काय म्हणतात डोकं, कुठं ठेवलं मांडीवरती, आणि मांडीवरती डोकं होतं, गाढ निद्रेमध्ये झोपलेले. त्यावेळी इकडे हे दुसरं संवाद, रुक्मिणी आणि कृष्ण, ती दुसरेली भगवंताने चाललो मी आता माझ्या भक्ताच्या घरी. ती कुठं आले पोचले, कुठं पुंडलिकाच्या घरी. दरवाजात आले तर पाहतात तर काय, पुंडलिक हा दोन आपल्या आई वडिलांचं डोकं त्याच्या मांडीवरती बसलेलं आहे भगवंताचं स्मरण करत, आणि पाहिलं तर साक्षात भगवंत समोर आहे. माझा एका गृहस्थ व्यक्तीचं कर्तव्य असतंय कि कोणी जरी घरी आलं तरी त्याला त्याच्याशी गोड बोलणं, काही नसेल तर त्याला पाणी देणं, का शत्रू जरी आला तरी त्याला पाणी प्यायला देणं, काही नाही तर त्याला बसायला आसन देणं, हे गृहस्थ धर्म आहे, हे कर्तव्य आहे. पण आजकाल उलट आहे. आजकाल काय आहे, हा दरवाजा लावलेला असतो गेट, त्याच्या बाहेर लिहिलं असतं शहरात कुत्र्यापासून सावध राहा, कोणी येऊच नाही आपल्या घरी, अतिथी तर दूरच, हा आणि तिथं तेवढ्यात नाही भागत, कुत्र असते, सिक्युरिटी गार्ड असते. आता कसे साधू लोक त्यांच्या घरी जाणार, पहिलं काय घर उघडा असायचं साधू लोकांसाठी, कारण ते आले तर पवित्र होईल वातावरण, दोन चार शिक्षा त्यांना भेटल जीवनातून, कारण गृहस्थ व्यक्तीच मन आणि बुद्धी हा याच्यात लागलेले असतील, परिवारात धन या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि तो व्यक्ती हमेशा दुसऱ्यांची ईर्ष्या करत राहतो, त्याला ग्रहमेदी म्हटलेलं आहे. तर मग भगवंत आले तर व्हायला आले साक्षात भगवंत, तर यांना काय कसं करू, इकडे यांची सेवा सोडू शकत नाही आणि साक्षात भगवंत आहे. तर भगवंत आनंदित होता जेव्हा त्यांच्या अप्रिय भक्तांची आपण सेवा करत असतो. तर मग जेव्हा भगवंतांना पाहिलं काहीच नव्हतं द्यायला देण्यासाठी, मग त्यांनी पाहिलं अरे माझा हात जातो, एक वीट दिसले तिथं. आज विटांचं काम केलं ना, विठ्ठलाची आठवण झाली का, हा वीट पाहिल्या पाहिल्या कुणाची आठवण झाली पाहिजे, 5 रुपयाचं आठवण झाली असेल. एक विट्याची किंमत किती आहे 5, 100ची किती 500, असं आठवलं पाहिजे. अरे सगळ्या विटांवरती विठ्ठल उभे राहिलेले, भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, हा त्याला कृष्ण भावना म्हटलेले. तर असं मग वीट घेतली ना अशी अशी फिरकवली समोर, भगवंता माझ्याकडे काहीच नाही तुम्हाला देण्यासाठी, काय मला माझ्याकडं हे आहे, हा वीट आहे, भगवंता त्या विटेवरती उभे राहा. तर भगवंत मग त्या विटेवरती पुंडलिकाने जेव्हा ते वीट दिले त्याच्यावरती येऊन उभे राहतात असं शांतपणाने. भगवंत उभे राहतात त्यासाठी शास्त्र सांगते, भगवंतांना म्हटलेले भावग्राही जनार्दन, भगवंत तुमच्या सौंदर्याच तुमच्या धनाच तुम्ही काय काय मोठमोठ्या गोष्टी भगवंतांना देतात त्याचे भुकेले नाहीये. भगवंत कशाचे भुकेले, भाव भावग्राही जनार्दन. भगवंत एवढे अपेक्षा नाही करत तुमच्याकडनं कि तुम्ही त्यांना बरंच काही द्या, भगवंतांना धनाची कमी नाही, सगळं धन कुणाच्या पायाशी लोळत खातय, कृष्णांच्या भगवंताच्या. भगवंताकडे सगळं आहे, परंतु भगवंत पाहतात. कधी कधी व्यक्ती भगवंतांना देण्यासाठी खिशात सगळ्यात छोटी जी नोट आहे ना ती काढतो, है ना, भगवंतासाठी 10 रुपयाची नोट, 1 रुपये सगळ्यात छोटी असेल ती. हा तर भगवंत तुमच्याकडे किती आहे ते पाहत नाही, भगवंत हे पाहतात तुम्ही किती राखून ठेवले, असं हात बांधून ठेवले, झाकली मूठ किती 1.25 लाखाची. हा तर भगवंत पाहतात तुमच्या भगवंताची सेवा करण्याची किती भावना आहे की नाही, ते महत्वाचं आहे. आता भगवंत कृष्ण जेव्हा शांतीत बनून दुर्योधनाच्या घरी गेले, दुर्योधन सगळ्यात पॉलिटिक्स व्यक्ती होता, बेस्ट पॉलिटिशियन ज्याला म्हटलेलं आहे, त्याला माहित होत कुणाला कसं खुश करायचं, कोणाला कसं आपल्या बाजूने ओढून घ्यायचं. आता इथं गावात पण निवडणुका असल्या नाही का म्हणून तयारी लागत असते. माझ्या पार्टीकडनं एक दोन लोकांना तयार करून घेतो, कोणाला अंगठी द्या, कुणाला काय द्या, कुणाला काय द्या, आपल्या पार्टीत आलं पाहिजे, मत आपल्याला भेटलं पाहिजे. आता दुर्योधन असाच होता. महाभारताच्या युद्धाच्या वेळी जेव्हा वेगवेगळे भारतातले राजे सैनिकांबरोबर यायचे ना, हा पहिलंच त्यांना भेटायचा आणि खुश करायचा. त्याला माहित होत मेंटॅलिटी, कोणता व्यक्ती प्रशंसा याला प्रिय आहे. जे क्षत्रिय भावनाची लोक आहेत ना, त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा हे सगळं प्रिय असते. जे थोडे वैश्य कॅटेगरी मीन्स बिझनेस स्टाईल, त्यांना धन लालच हे सगळं देतो, ते संतुष्ट असतात. आणि काही शूद्र लोक आहेत, त्यांना थोडंफार पैसा या काय दिलं, त्यांच्या गरजा पुरवा, ते तुमचे होऊन जात. ब्राह्मण ब्राह्मणाला चांगलं चांगलं खायला प्यायला द्या, तो तुमचा होऊन जातो असं सांगितलं. ब्राह्मण भोजन प्रिय महाभारत म्हणते. तसंच आहे, दुर्योधनाला वाटलं हा ब्रजेंद्र नंदन वृंदावनाचा राजा द्वारकाधीश कृष्ण येणार आहेत. मग त्यांनी कितीतरी व्यंजन बनवले, भोजन आणि बरंच काही डान्स धुन सगळे कार्यक्रम ठेवले. आता कृष्ण येणार आहेत. कृष्ण आले आणि म्हटले, मी तर शांतीदूत बनवून आलेलो आहे, हा आणि मला हे पांडवांकडनं मी निवेदन करतोय की तुम्ही काय करा, त्यांचं राज्य आता वापस द्या. पण दुर्योधन म्हणतो राज्य देऊ शकत नाही. कृष्ण म्हणतात अरे ठीक आहे, ते क्षत्रिय आहेत, पाच गाव तरी द्या. पाच गाव नाही भेटणार, सुईच्या टोकावर जेवढी जमीन आहे तेवढी पण नाही देणार. हा आणि कृष्णांना बरंच काही दुर्योधन बोलू लागला आणि भगवंतासाठी कितीतरी व्यंजन असे बनवले होते स्वादिष्ट. भगवंतांना म्हटलं ते खा, भगवंत तिथून पाय बाहेर काढतात निघतात. हा भगवंतांना ते प्रिय वाटत नाही का, अशी भावना नव्हती त्या दुर्योधनाची. दुर्योधनाचं नाव का दुर्योधन आहे असं नाही की पहिलंच दुर्योधन होता. आजकाल घरोघरी दुर्योधन आणि धृतराष्ट्र आहे. बाप आणि मुलगा कसे आजकाल घरोघरी धृतराष्ट्र आहे आणि दुर्योधन. दुर्योधन मतलब ज्याचा डोळा दुसऱ्याच्या धनावरती असतो हमेशा, त्याला काय म्हटलेलं आहे, दुर्योधन. धृतराष्ट्र जो दुसऱ्याच राष्ट्र छिनना, मराठीत काय आहे छिनना, जळका बळकावण, हा बळकावण एक शब्द आहे, ले लेना, हा ज्याच काम चालू असत दिमागात त्याला धृतराष्ट्र म्हटलेलं आहे. तर असं भगवंत पाय बाहेर काढतात आणि निघतात. भगवंतांना चांगलं नाही वाटलं एवढं, मे बी त्यांच्यासाठी कितीतरी गोष्टी बनवलेल्या. मग भगवंत त्यांना आठवण येते आपल्या भक्तांची, कोणाची, विदुर. विदुराच्या घरी चालतात आणि तिच्या समोरच झोपडी होती विदुरांची. हा विदुर दासी पुत्र होते. तर विदुरांच्या घरी जातात. तर विदुरांची पत्नी आणि विदुर फार कृष्णांचे महान भक्त होते. त्यांच्याकडे एवढं ऐश्वर नव्हतं. जेव्हा कृष्ण घरी आले तर विदुराणी त्यांची जी पत्नी विदुरची ती होती, तर ते देण्यासाठी भगवंतासाठी काहीच नव्हतं. लवकर पाहिलं अरे घरात काय, पाहिलं केळी होती. हा एवढं प्रेम भगवंताची सेवा करण्यासाठी, एवढी आनंद झाली, गदगद झाली ती विदुराणी. तिने तुरंत अशी केळी काढली, भगवंतांना बसवलं, त्यांच्या शेजारी बसली, केळी अशी साल काढायला लागली. एवढं भगवंतांना, भगवंताच्या सौंदर्याकडे पाहत पाहत तिने काय केली, केळी घेतली, खाली टाकली आणि साल अशी भगवंताकडे दिली. भगवंत प्रेमाने काय खात होते, साली खाऊ लागले. गाय खात नाही आजकाल साल. हा आता तुम्ही कोणा पाहुणे बोलावा आणि म्हटलं की आज सालींचा प्रसाद आहे, सालावाद प्रमाणे आहे ना, सालावाद प्रमाणे सालींचा प्रसाद ह्या वर्षी आहे. तर मग भगवंत साली खातात. विदुर नव्हते घरी, विदुर आले दरवाजात आले, ही पत्नी वेळी तर नाही झाली. ती म्हटली अरे काय, ती केळी पाहिली खाली टाकते आणि साल देते. भगवंतांनी मना नाही केलं, कृष्णाने कंप्लेंट नाही केली की हे काय खाल्लं करते मला, तू काही मला काय गाय वाटली का, असं काही बोलले नाही कृष्ण खातात आणि विदुराने अशी पाहते खेळी खाली साल भगवंताकडे. कृष्ण खात राहिले, विदुर आले आणि रागवले अचानक. मग विदुर बसले, आता मी बसतो. हा विदुराने साईडला गेले, तिला रागवले. बरीच अशी लंबी कथा आहे महाभारत मध्ये. विदुरला वाटलं आता मी बुद्धिमान आहे. विदुरने साल खाली टाकली आणि खेळी द्यायला लागले. कृष्ण म्हणतात मला जास्त चवना त्या सालेची लागत होती. एवढी आनंद त्या केळीमध्ये नाहीये, जेवढा आनंद कशामध्ये होता मला ते साल खाण्यासाठी. त्यासाठी कधी पण आपल्याला वाटलं नाही पाहिजे की भगवंतावर आपल्याला वाटतं मी भगवंतावरती उपकार करतोय, है ना. भगवंताची थोडी सेवा काय केली व्यक्तीने, चाहे गावात किंवा घरामध्ये, तर नाही. बल्कि भगवंत आपल्यासाठी त्यांच्या विग्रहाच्या रूपात, त्यांच्या चित्राच्या रूपात प्रकट होऊन आपल्या घरी आहेत किंवा गावात आहेत, तर आपल्याला वाटलं पाहिजे की माझं किती सौभाग्य आहे. आणि असं कृतज्ञतेचा भाव पाहिजे की भगवंतांची सेवा करण्यासाठी तर साक्षात लक्ष्मी देवी आहे. लक्ष्मीची कृपा करण्यासाठी लोक किती उपास तपास करतात, हा धन साठी. लक्ष्मी काय आपल्याला नारायण एवढे नको वाटतात, कोण पाहिजे जास्त लक्ष्मी. त्यासाठी काही लोक आहेत व्यापारी तापारी, त्यांच्या गल्ला असतो का त्याच्यावरती लक्ष्मीचं चित्र असते, नारायण नाही. त्यासाठी शास्त्र म्हणतात अशी लोक रावणाची औलादे, ज्यांना कोण पाहिजे केवळ लक्ष्मी. हा रावणाला राम नकोय, केवळ काय पाहिजे सीता. अशी ज्यांची भावना आहे की भगवंत नको लक्ष्मी पाहिजे. पैसा 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 टक्का, रामाची सेवा नाही करणार, सीता पाहिजे. नारायण नकोय आमच्या जीवनात, आम्हाला कोण पाहिजे लक्ष्मी. पण हनुमान अर्जुन हे अशी उदाहरण आहे. हा कोण पाहिजे त्यांना, सीताराम लक्ष्मी नारायण विठ्ठल रुक्मिणी राधा कृष्ण. भक्त मीन्स दोन, दोनची सेवा करणं. भक्त मीन्स अकेलेची नाही, हा बस विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी नाही. आपल्याला कोण पाहिजे, माय बाप आहे ना, संतांनी वर्णन केलंय की नाही विठ्ठल रुक्मिणी. हा त्यासाठी जे विठ्ठल आहेत हा त्यांची ते ह्या प्रमाणे आले. आणि रुक्मिणी पंढरपुरामध्ये पुन्हा निवास करू लागली. नंतर येतं वर्णन की भगवंत घेऊन गेले तिला द्वारकेला वापस. किंवा अजून बरंच काही कसे रुक्मिणी द्वारकेमध्ये निवास करू लागले. तर आज रुक्मिणींचा जन्मदिवस आहे, रुक्मिणी द्वादशी आहे. आणि आज रुक्मिणी देवी खूप दयाळू होते. कोणी त्यांच्याशी प्रार्थना करतो, त्यांचं दर्शन करतो, त्यांना फूल अर्पण करतो. हा तर रुक्मिणी देवींचा आज विशेष दयाचा अवतार आहे. आणि ते सगळे आपली जी मनोइच्छा आहे पूर्ण करतात. आणि एकच इच्छा ठेवली पाहिजे भगवंताकडं. काय इच्छा? जनरली आपल्याला वाटतं भगवंत मीन्स दुकानदार आहे. कोण आहे? दुकानदार आहे. जा त्यांच्याकडे भगवंत. आजकाल घरचं ताप चालले डोक्याला, ताप क्या करो जरा कम कर दो. आजकाल पोर ठीक नाहीत, ऐकत नाहीत माझं काही, पोरांचं दिमाग ठीक कर दो. भगवंत याच्यासाठी नाही आहेत, भगवंत आहेत ह्या जगातून. म्हणजे असं आहे, असं जे मागतात ना भगवंताकडनं ती लोक अशी आहेत. जसे एक महान राजाशी तुम्हाला भेटायचा मौका भेटलेला आहे आणि त्या राजाकडे जाऊन तुम्ही म्हणतात अरे मला थोडा मुठ्ठीभर तांदूळ द्या, तो राजा तुमच्यासाठी महल आदी देऊ शकतो. त्यासाठी एक मुलीचं उदाहरण येते छोट. एकदा एका राजाने एका राज्यामध्ये सांगितलं की माझा जो महल है, माझा जो महल आहे सगळ्या प्रजाजनांसाठी उद्या सकाळी सकाळी उघडणार आहे. आणि त्यामध्ये फार मूल्यवान गोष्टीने सजवलेला तो महल आहे. जो पण व्यक्ती येईल आणि ज्या गोष्टीला हात लावेल ती गोष्ट काय आहे त्याची, आतमध्ये हिरे मोती टेलिव्हिजन मोबाईल सगळं काय ठेवलं होतं त्याने. आता प्रत्येक व्यक्तीला रात्रभर झोप नाही, उठून त्या महालात काय पकडायचे. मला जसं दरवाजे उघडले सकाळी सगळे पळाले, जाऊन हात ठेवला कोणी अरे घरी बसायला आहे असं काही नाहीये, हे माझं ध्यान पकडलं त्याने. कोणी हिरे मोती खुर्ची टेलिव्हिजन दुनियाभरची बस. एक छोटीशी मुलगी होती, ती पळत पळत गेली राजा सिंहासनावरती बसला होता, जाऊन त्याला असं पकडलं. हा ती मुलगी, हा राजा म्हटलं अरे तू मला का पकडलेस? ती छोटी मुलगी म्हणली, राजा आज से आप क्या हो गए हो? मेरे हो गए हो। तो किती बुद्धिमान आहे। तर राजा जिचे झाले तर सगळं काय कोणाच आहे? तिचच आहे। त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आम्हाला कोण पाहिजेत? भगवंत तुम्ही पाहिजेत। दुर्योधन जी लोक आपल्या जीवनात भगवंताविषयी दुसरं काय मागतात ती सगळी कोण आहेत? आजकालचे दुर्योधन आहे। आणि जे केवळ भगवंता तुमची सेवा पाहिजे मला बस काही नको ते कोण आहेत? अर्जुनाशी सारखे, पांडवांसारखे। पांडवांच्या जीवनात एवढं कष्ट आलंय कधी मोजलं का? एका श्लोकामध्ये मोजलंय कोणी? कुंती महाराणीनं। कुंतीची प्रार्थना आहे पहिल्या भागवतमच्या स्कंदामध्ये, त्यामध्ये कुंती मोजते आपल्या जीवनातलं दुःख, म्हणते भगवंत देखो कि ह्या या प्रमाणे पहिलं विष पान केलं, आम्हाला लक्षाग्रहामध्ये जाळलं, अलग अलग आसुरांविषयी असं बरच ऐसी कॅटेगरीज कोणती वर्णन करते। आणि ते भगवंतापर्यंत एक विशेषता आहे, सगळ्या दुर्दशा कष्टांमध्ये कुणी तारणहार झाले? कृष्णा तुम्ही आम्हाला वाचवलेले, ही तुमची विशेष विशेष हा कृपा आहे। तर पांडवांच्या जीवनात एवढं कष्ट आलं तरी त्यांनी दुसरं काय मागितलं नाही, कोण त्यांची कोणाची सेवा नाही सोडली? भगवंताची। अभिमन्यू ज्याचा मुलगा आता आता सगळ्यांनी मारला होता महाभारताच्या रंगणात, अर्जुनाने एक शब्द नाही कंप्लेंट केली, भगवंता किती झालं त्यांच्या जीवनामध्ये, कोणती सारखं दुःखी जीवन काढलंय का कोणी? नाही, तरी कोणी कंप्लेंट नाही केली। हेच आहे भगवंत काय करतात, भगवंतां भक्तांच्या जीवनात कष्ट जरी दिले तर ते सहन करण्याची काय देतात? शक्ती देतात। ही विशेषता आहे। असं नाही की भक्ती केल्याने तुमच्या जीवनात कष्ट नाही येणार, येणार। गीतेत असा एक पण वर्णन नाही की कष्ट कमी होतील, परंतु त्या भक्तांमध्ये ह्या जगाला सामोरं जाण्यासाठी आणि दुःखमय स्थितीत सहन करण्याची शक्ती सामर्थ्य त्यांच्यामध्ये येते, एवढं सामर्थ्य पांडवांमध्ये होतं। तर असं जेव्हा कृष्ण जेव्हा द्वारकेत होते आणि दुर्योधन आणि अर्जुन जातात महाभारताच्या युद्धाच्या अगोदर त्यांच्याकडे निवेदन करण्यासाठी ना, तर भगवंत झोपलेले होते। तर पहिलं दुर्योधन जाऊन भगवंताच्या डोक्याच्या शेजारी बसतो आणि अर्जुन जाऊन चरणाजवळ। सकाळी भगवंत उठतात, तर उठताना सगळ्यात पहिलं कुणाला पाहतात? कुणाला? अर्जुनाला। दक्षिण भारतात गेल्याने एक मंदिर आहे श्रीरंगम, तिथं भगवंत सकाळी उठतात ना चार साडेचारला, सगळ्यात पहिलं गाय ठेवली जाते भगवंताच्या समोर। जसं दरवाजे उघडले का सगळ्यात पहिलं भगवंत कुणाचं दर्शन करतात? गायचं। फार सजून दजून ठेवतो, मी कितीतरी वेळा गेलो तिथं, गाय। त्यानंतर मग एक हाती येतो नदीतून, असं घडा भरून पाणी आपल्यावरून घेऊन येतो तो हाती सकाळी सकाळी, आणि भगवंतांना असं अर्पण करतो आणि प्रणाम करतो। सगळ्यात पहिलं भगवंत असं पाहतात, एक घोडा दर्शन करतात कृष्ण आणि मग नंतर सगळ्यांचं दर्शन असतं। तसं अर्जुनाला पाहिलं, म्हटलं अरे अर्जुना हा काय कशासाठी? दुर्योधन म्हटलं अरे द्वारकाधीशी इधर देखो यहां मैं बैठा हूं, इकडे पहा मी इथं आहे। हा म्हटले कशासाठी आले, आगमन कशासाठी आहे? ते म्हटले आता आम्ही युद्ध करणार आहेत सगळे, हा दोन ग्रुप आहेत, तुमची सहायता पाहिजे। भगवंत म्हटले माझ्याकडे दोन गोष्टी आहेत, एक मी आहे आणि दुसरं माझी नारायणी सेना आहे। नारायणी सेना ह्या जगातली सगळ्यात पॉवरफुल सेना होती यादवांची, भगवंताची आपली सेना आहे नारायणी, त्यांना कोणी हरू शकत नव्हतं भगवंताच्या व्यतिरिक्त। ती सेना म्हटले ही नारायणी सेना आहे आणि मी आहे, मी युद्ध करणार नाही आणि नारायणी सेना आहे, काय पाहिजे तुम्हाला? दुर्योधन म्हटला कृष्णा तो कामाचेच नाही आहेत, युद्ध नाही करणार किस काम की हमारे, आपल्याला कोण पाहिजे? नारायणी सेना। तसंच आहे दुर्योधन म्हटला कृष्ण, अर्जुन म्हटले कृष्णा तुम्ही युद्ध करा नाही तर नका करू, काही नका करू, तुम्ही बसून राहा, पण आम्हाला कोण पाहिजे? तुम्हीच पाहिजे। असंच आहे भगवंता मला घर दे, गाडी दे, बंगला दे, गाय दे, जमीन दे, हे दे ते दे, हे सगळे कोणाचे अनुयायी आहेत? दुर्योधनाचे। हा दुर्योधन कृष्णांना घेऊन नाही गेला घरी आपल्या, भगवंत नकोय घरी आले तर सेवा करावं लागेल, भोग लावायला लागेल, त्यांची माळा बनवायला लागेल, हा नियमांचं पालन करायला लागेल. दुर्योधन नको भगवंता, तू तुझ्या मंदिरातच ठीक आहे, घरी पर्यंत पोहचू नको, आला तर आमची झोप मोड होईल. आणि तिकडे अर्जुन म्हटलं, काही भाऊ द्या आमच्या जीवनात, आम्हाला कोण पाहिजे, कृष्ण पाहिजे बस. पहा महाभारताचं युद्ध, भगवंत एवढे प्रेम दाखवतात. ह्या जगामध्ये सुख काय आहे, एकच गोष्ट आहे सुख काय, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एक व्यक्ती शोधतोय जो त्या व्यक्तीशी पूर्णपणे प्रेम करू इच्छितोय. आणि आपणही आपल्या जीवनात असा व्यक्ती पाहतोय की कोणी एक व्यक्ती मिळावं जो माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करावं, याच्यातच सुख आहे. परंतु ह्या जगात असा कोणी व्यक्ती नाहीये, एकच व्यक्ती, आणि ते कोण आहे, कृष्ण आहे. तर भगवंतांनी काय केलं, एवढं प्रेम आपल्या भक्तावरती दाखवलं. कोणावरती दाखवलं, कोणावरती, अर्जुनावरती, जे सगळ्या ब्रह्मांडाचे नायक आहेत असे कृष्ण कोणाचे सारथी बनतात, हा कुणाचे, अर्जुनाची. याच्या पलीकडे आहे का कोणी मोठा कंपनीचा मालक आहे आणि तुम्ही नोकर आहे त्या कंपनीत, मालक कधी तुमच्यासाठी गाडी चालवेल का, नाही. परंतु भगवंत पहा एवढं प्रेम, त्यासाठी हा आपले हे हृदय हे जीवन कुणासाठी पाहिजे, भगवंतासाठी, त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. तर असं अर्जुन आणि पांडव याचं उदाहरण आहे. तो भगवंताशी ह्या प्रकारे ते काय करतात, प्रेम प्रदर्शन करतात. आणि जीवनातल्या सगळ्या वरती खाली जे जीवनचर्या आहे त्यामध्ये भगवंताची शरण कधी सोडत नाही. आपलं काय, थोडस दुःख आलं सगळ्यात पहिलं कुणाला वाईट बोलतो, म्हणजे भगवंताला, यांनी असं केलं माझ्या जीवनात, माझं वाईट झाल्याचं कारण कोण आहे, भगवंत आहे. चांगलं झाल्यावर चांगलं कोणी केलंय, मी केलेलं आहे, हा माझ्याने झालेलं आहे सगळं. वाईट झालं की भगवंतावरती नारळ फोडायचे, दगड फोडायचे, चांगलं झालं की आपलं गुणगान. त्यासाठी चांगलं हो वाईट हो, भक्त हमेशा कोणाला श्रेय देतो, त्याच भगवंतांना, हा जीवनामध्ये. त्यासाठी सफलता युक्त जीवन काय आहे, तर हेच आहे की जीवनामध्ये, हा तुमच्या जीवनात किती अधिक भगवंत आहेत, किती अधिक भगवंताचं स्मरण होत आहे. कोण व्यक्ती सगळ्यात श्रीमंत ह्या जगामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण सर्वाधिक आहे, तो व्यक्ती ह्या जगात काय सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यासाठी तुकाराम महाराज अभंग गातात ना, हे ची दान देगा देवा तुझा विसरणार नव्हा, हे मागणं आहे. काय भगवंताचं मागायचंय ते तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता एकच मागणं आहे तुमच्या चरणांशी, काय द्यायचंय ना मला, एकच द्या. काय द्या, तुमचा कधी विसर मला झाला नाही पाहिजे, हमेशा 24 तास तुमचं स्मरण मला झालं पाहिजे. आणि ही कला शिकली पाहिजे व्यक्तीनं. भगवंताचं स्मरण होणं एवढं सोपं नाही, आणि सोपं पण आहे कलियुगामध्ये. बाकी युगांमध्ये फार कठीण होत, कलियुगामध्ये भगवंताचं स्मरण करणं फार सोपं आहे. पहा ना तुकाराम महाराज किती अशी उदाहरणे, ज्यांनी सगळं काही आपलं काय, भगवंताचं स्मरण करणं, भक्ती करणं म्हणजे काय आपल्याला वाटतं, अरे भक्ती करणं म्हणजे आम्ही तर ग्रस्त आहे, कसं व्हायचं आमचं, सोडावं लागेल काही, नाही. जे काय करतोय ते कुणासाठी करा, भगवंतासाठी. घर आहे तर घरामध्ये भगवंतांना स्थापित करा, तुळशीची सेवा करा, एकादशी व्रत पालन करा, रोज भगवंत न्यूज टेलिव्हिजन जेवढा पाहतोय तेवढं विठ्ठल रुक्मिणीला पाहतोय का आपण, किती वेळ आपलं मुस्काळ घेऊन टेलिफोन पुढे उभं राहत, टीव्ही जवळ समोर असं पाहत राहतो, कधी मंदिरात असं पाहिलं का विठ्ठल रुक्मिणीला, हा कधीच नाही. व्यक्ती झुकत नाही त्याच, असंच करतो बस भगवंत, असंच पूर्ण असं दंडवत केला पाहिजे. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन असं हे शरीर एक दिवस मरणार आहे, त्याच एक दंडवत हमेशा होणार आहे, मग काय कोणी उठवलं तरी उठणार. त्यासाठी या शरीराचा लाभ काय आहे, भगवंतांना पाहिल्या पाहिल्या त्यांच्या समोर असं दंडवत, दंडवत मतलब ती जत्रा आहे ती, तेव्हा अरे आजकाल आमचे दंडवत आहेत नाही का, जत्रा आल्यावर निघतात रात्री दंडवत घालायची, नाही रोज घरात भगवंताचं मंदिर फोटो आहे, त्याच्यासमोर दंडवत घाला. भगवंत एक दंडवत कोणी मारला, भगवंत म्हणतात तो व्यक्ती मला खरीदतोय. काय करतोय? खरेदी करतोय. एवढं पॉवर आहे. एक एक गोष्ट जी आहे ना ती एवढी पॉवरफुल आहे, शक्तिशाली. त्यासाठी रोज हे शरीर, हा शरीर आपण झिजवतोय कुणासाठी? बायको, पोर, नातेवाईक, गाव, सगळ्यांसाठी झिजवतोय. परंतु एक शरीराचा उपयोग थोडा पण आपण कोणासाठी नाही करत? भगवंतासाठी नाही करत. किती दयनीय जीवन आहे. त्यासाठी असं जीवन जगलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात पद्म पत्रमी वांबसा, कि चिखलामध्ये पण कमळाचं फुल येत आहे पण कधी चिखलाचा स्पर्श करत नाही. तसंच आहे सगळ्या गोष्टींमध्ये असून सुद्धा आपलं मन हृदय कोणाकडे पाहिजे? भगवंताकडे. प्रभुपाद एक स्टोरी सांगायचे की एक मगर आणि एक माकडाची मित्रता झाली. कुणाची? मगरीची आणि माकडाची. हा लहानपणी आम्ही ऐकायचोय पण त्याचं काही एवढी शिक्षा समजली नाही. पण ते अशी मित्रता झाली आणि मग मगरीचा जो मगर होता त्याची जी बायको आहे तिचा जन्मदिवस होता एक दिवस. आणि मग आता नवऱ्याला म्हटले की आज माझा जन्मदिवस आहे. नवरा म्हटला तुझा प्राण ओवाळून टाकीन. काय टाकीन? जीव ओवाळून टाकीन असाही शब्द आहे. माग आज काय मागायचं तुला? ती मग बहादूर ती म्हटली तुमचा मित्र आहे ना हे माकड, त्याच जे काळीज आहे ते मला तळून खायचंय. तळून काय असं कालवण म्हणून खायचंय असं काही म्हटले असं ते पाहिजे मला. आता हा म्हटलं ते काय असं जाणून देईन तुझ्यासाठी काय सगळंच. हा जस मग तो मगर गेला असं पाण्याच्या वरती आणि या दोघांची फार मित्रता होती. तो हमेशा माकड जम मारून त्या मगरीच्या पाठीवर बसायचं पाण्यात वेढा घालून वापस. पण आज पण ते माकड वाटच पाहत मित्राचा आला मित्र आणि बसला. आज मित्राची भावना फार वेगळी होती. आज काय काढायचं होतं त्याच? काळीच. आणि मग ते बसला ना वरती ते माकड आणि जसं बसलं फिरत फिरत गेला म्हटलं अरे आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि आज तिला काय इच्छा झालेली आहे खायची? तुझ काळीज. आता जसं माकडांच्या काळजाचं नाव काढलं त्याचं काळीज असं गळायला लागलं. त्याला वाटलं आता संपलं जीवन, शेवटचा सवारी आहे. काय बोट रायडिंग त्याला म्हणतात. तर मग माकडाला भगवंतांनी बुद्धी दिली. माकड म्हटलं अरे तू वेडायस का? आम्ही आमची माकडाची जात आहे. आम्ही ह्या फांदीहून त्या फांदी इकडे तिकडे उड्याच मारत असत दिवसभर. काळ उड्या मारता मारता काळीत पडू नये म्हणून आम्ही काय करतो? टांगून ठेवतोय. आणि आता आम्ही तिकडे टांगून ठेवले. आता हे भर पाण्यात घेऊन गेला होता माकडाला. आता तिथून वापस यायचं आणि मगरीच्या तपटाड्यातून कसा वाचू शकतो? म्हटलं ते जे काळीज आहे ते आम्ही टांगून ठेवलेले. हा म्हटलं चला तुझ्यासाठी काय? मित्र आहे माझा जिवलग, तुझ्यासाठी काळीच काय? काही माग देऊ शकतो. आणि मग आला त्याला म्हणलं झाडावर टांगून ठेवले घेऊन येतो. जसं जवळजवळ आला माकडाने जम मारली आणि झाडावर जाऊन बसला. म्हणला बाय बाय राम राम. तर मग असंच आहे की जरी आपण काही झालो तरी आपलं मन आणि हृदय कुणासाठी? केवळ कुणासाठी? भगवंतासाठी. दुसरं कुणासाठी नाही या जगातल्या. आणि जेव्हा आपण हृदय आणि मन भगवंताच्या व्यतिरिक्त कुणामध्ये लावतो तर त्याने व्यक्ती हमेशा चिंतित असतो. चिंता त्याला सडवते, दुःखी असतो. त्यासाठी भगवंताचं स्थान कुठे आहे आपल्या हृदयामध्ये? हा जसं हनुमान जे लंकेवरनं सगळे भगवान रामांनी सगळ्यांना आणणं अयोध्यामध्ये बंदर वगैरे सगळे आणि त्यांना मग पारितोषिक देणार होते की अरे सगळ्या वानरांनी एवढी सेवा केली त्यांना काही दिलं पाहिजे ना भेट. सत्कार करतात ना सत्यानंतर, थोडं थोडं काम केलं तर सत्कार. तसं ते एवढी मोठी विजय उत्सव केलता मग सीतेदेवीच्या हाताने सगळ्यांना दिलं झालं होतं गिफ्ट. हा हनुमंतांना सीतादेवीने आपला एक सुंदर हार असा काढला मोत्यांचा आणि तो हनुमंताला दिले. हनुमान काय हनुमंत एक एक जो मणी आहे ना दाताने असं तोडायचे बघायचे अरे तुटत असं. आता एवढं सगळं असं तर हार तोडत तोडत गेले. खाली एक स्टेजच्या खाली एक व्यक्ती होता म्हटलं अरे हनुमंता काय पाहतोय एवढा मूल्यवान हार सीतादेवीने दिलेला आहे आणि तू तर दाताने तुकडे करतोय माकडासारखं. हा तो म्हटला मी यामध्ये कोणाला पाहतोय राम, याच्यामध्ये काय पाहतोय राम नाहीये तर माझ्या कामाचं नाहीये काही. तसच आहे मग ते म्हटलं की एवढं मग तुझ्या हृदयात राम जे आहेत का सीताराम दाखव. तर मग त्यांनी काय केलं हनुमंतांनी आपले असे छाती भगवंत कुठे हृदयामध्ये आत्माच निवास कुठे आपल्या हृदयामध्ये. त्यासाठी गीतेत भगवान म्हणतात की हे अर्जुना मी हृदयामध्ये निवास करत असतो. तर भगवंत आणि आत्मा एकाच ठिकाणी निवास करतात. सगळ्यात जेव्हा मृत्यू होते तर भगवंत पहिले निघून जातात या शरीरातून परमात्मा आणि मग हे आत्मा राहू शकत नाही या शरीरात भगवंत त्याच्या व्यतिरिक्त. मग लगेच व्यक्तीला हे शरीर सोडावं लागतं आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे मृत्यू म्हटलेलं आहे. तर ह्याप्रमाणे आपलं जीवन असं झालं पाहिजे की आपलं मन आणि हृदय कुणासाठी नाहीये. आणि हे सांगितले की व्यक्ती का भयभीत आहे ह्या जगात का चिंताग्रस्त आहे कारण त्याने आपल्या मनात आणि हृदयात भगवंतांना नाही साठवलं. आता वैरण साठवायचा समय आलाय की नाही, पावसाळा आलाय वैरण साठवायचे काय काय साठवायच्या माग लागलाय. हा कधी विचार केला का माझं हृदय खाली झालेलं आहे आणि ह्या हृदय सुख काय वाटत व्यक्तीला कि किती भरावा असं नाही का काय म्हणतात मराठी शब्द आहे किती घ्यावं व्यक्तीनं असं त्याची सारखी लागलेली असते काय म्हणतात किती असं वाटतं माझ्याकडे काय काय पाहिजे सारखा लागलेला असतो गोळा करायच्या माग. हा तसंच आहे जीवनभर आपण आपल्या जीवनात गोळा करतोय काय भरतोय हृदय. कधी भरलंय का कधीच आम्ही भरू शकत नाही. जरी घरी आता टीव्ही लावली व्यक्तीनं तिच्यात एक चॅनलने नाही भागणार त्याचं हृदय. पहिले एकच होत दूरदर्शन, जवळचं दर्शन नव्हतं. कुठलं होत दूरच सीधा दिल्ली या कुठून ते प्रक्षेपण असायचं. हा तर दूरदर्शन वरती त्यांनी भागलं नाही. मग मेट्रो चॅनल कोणता तरी चॅनल पहिलं सुरुवातीला डीडी मेट्रो फिर तिसरा चौथा पाचवा आता 200-300 चॅनल आहेत आणि सारखं रिमोट हातात याकाने भागत नाही दुसरं तिसरं त्याचं करीतच राहते. आनंद नाही संतुष्टी होऊ शकत नाही काही करा कारण भगवंताची जागा कोणी अनुषावर लई नाही सकता. भगवंताची जागा कोणी अजून घेऊ शकत का नाही. भगवंताची जागा केवळ भगवंतच घेऊ शकत. त्यासाठी जीवनात तेव्हा चिंता आपली खतम होऊ शकेल त्याची जागा कशाने घेतली पाहिजे चिंतन भगवंताविषयी भगवंताचं स्मरण. आणि भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे रोज रोज खातो की नाही पोटात उठल्या उठल्या कुणाची आठवण होते सांगा बरं. उठल्या उठल्या ज्याची आठवण होईल ना आपल्याला समजायचं माझं त्या वस्तूविषयी प्रेम आहे हृदय त्या वस्तूला आहे. झोपायच्या अगोदर आणि उठल्या उठल्या याने त्या व्यक्तीचं चरित्र कळतं. स्वतः चेक करायचं उठल्या उठल्या कुणाच्या आठवणमध्ये आणि झोपायच्या अगोदर कुणाची आठवण होते. कृष्णांची होते का विठ्ठलाची होते का तुकाराम महाराजांची होते का देहू आळंदी वृंदावन जगन्नाथपुरी मायापूर होते का नाही. समजायचं मी खूप आजारी आहे आयसीयू मध्ये भरती करायचं तशात आयसीयू मध्ये मरणा संपलं त्यासाठी शासनाने उठल्या उठल्या डोळे उघडले तर तुरंत बेडून असं उठलं पाहिजे. असं नाही की रेंगळत रेंगळत बसलाय तिथं असं म्हटलंय अरे कधी उठणार. डोळे उघडले भगवंतांना धन्यवाद कृष्णा आज पुन्हा तुम्ही मला चान्स दिलाय हे जग पाहण्यासाठी. हा भगवंता आज मी तुमचा ऋणी आहे किती दयाळू आहे तुम्ही. हे डोळे बंद झाले रात्री गॅरंटी नाही की अलार्म मला जागवेल म्हणून. अलार्म आपल्याला उठवतो का घंटी वाजते ना अलार्म काय म्हणताला घंटीचं घड्याळ अलार्म ते आपल्याला जाग करत नाही. कोण जाग करते भगवंत जाग करत. हा तर उठल्या उठल्या कोणाचं तुरंत मुखामध्ये भगवंताचं नाव राम कृष्ण हरी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 विठ्ठल रुक्मिणीचं स्मरण झालं पाहिजे. महान महान संतांचं स्मरण झालं पाहिजे आपल्याला, मग आपलं थोडस ठीक होऊ. आणि झोपायच्या अगोदर भगवंता आज पण मी दिवस पाया घालवला, आज पण तुम्ही मला एवढं सुवर्ण संधी देवती तुमची सेवा करायची, भक्ती करायची, आज पण मी गेलो वाया गेला माझं जीवन, आता उद्या मी पाहू शकेल की नाही ते भगवंत मला उद्याचा दिवस द्या, उद्या काहीतरी करून दाखवेल. जेव्हा एक्झाम येते ना जवळ आलं कसं होत, तसंच एकच आपल्याला परीक्षा द्यायची, ती कोणती आहे? मृत्यू. कोणती परीक्षा आहे? मृत्यू, मरण. आणि त्या परीक्षेचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्यावेळी ते उत्तर निघत नाही, घाबरगुंडी उडून जाते. उत्तर काय आहे? मुखामध्ये भगवंताचं नाव. बस. आता आपल्याला जीवनभर जो व्यक्ती आपल्या नावाची चिंता करतो, आपल्या नावाची ढोल पिटवण्यामध्ये लागलेला आहे, मृत्यूच्या वेळी कोणाचं नाव स्मरण होईल? स्वतःच पुढे जाणार नरकामध्ये, यमदूत घेऊन येतील असे, यमपाश बांधून नेतील त्याला मारत मारत. त्यासाठी सांगितलंय की मृत्यूच्या परीक्षेचं उत्तर काय आहे? भगवंताच पवित्र नाव. त्यासाठी सगळ्या संतांनी म्हटलेलं आहे, सरळ उपाय, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. अरे बाळांनो, हरीचं नाव मुखाने बोला ना. मुखामध्ये गुटखा खायला जागा आहे, तंबाखू, सिगारेट, बिडी, अजून काय काय आहे, हा डर एक असते ना, कचऱ्याचा डब्बा असतो की नाही, शहरात गेल्यावर कचरा कुंडी, गावात उकिरडा, सरळ आहे. तसं तोंडाला उकिरडा करून टाकलाय, डस्टबिन झालंय, काही आलं तोंडात, काही आलं तोंडात, शिव्यालयाच्या तोंडाने, सगळं काही तोंडाने, घाण घाट टाकायची तोंडात. अरे हे तोंड कशासाठी दिलंय? हरि मुखे म्हणा, हरीचं नाव बोलण्यासाठी दिलंय. पण हरीचं नाव नाही घेणार आम्ही. दिवसातून आपण किती लोकांची नावं घेत असतोय, येतोय की नाही? हरीचं नाव येते का? नाही. किती दुर्दैव येते या व्यक्तीच. हा, तुकाराम महाराजांनी असले असले अभंग लिहिले, ते सीधा सीधा शिव्या देतात काही अभंगात, म्हणतात जो एकादशीचं पालन नाही करत अशा व्यक्तीच्या तोंडावर मी थुकतोय, असे काय काय असले भयानक भयानक अभंग मी जेव्हा वाचले, काटा अंगावरती आलं, म्हटलं काय बोलतात हे, फार डेंजर डेंजर. ज्याच्या घराच्या अंगणात तुळशी नाहीये त्याच घर अंगण स्मशान भूमी येते म्हणतात, असं असं म्हणतात तुकाराम महाराज. त्यासाठी फार फार महत्वाचं आहे की भगवंताची सेवा झाली पाहिजे. आणि सगळ्यात मोठी भगवंताची सेवा एकच आहे, काय? भगवंताचं नाव प्रतिदिन, हर रोज, प्रत्येक दिवशी आपल्या मुखातून बाहेर निघालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मुखातून बाहेर हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम. त्यासाठी अगिंडा पुढे दिला जातो तोंडाकडे, पुढ का? तर नाव नाही घेतलं भगवंताच. हा, सगळ्यात पुढे याला जाळलं जात आहे ना, शांडा खायला किती चरपार करीत राहते. हा, भगवंताचं नाव घ्यायला दिलंय. त्यासाठी सगळं शास्त्रांमध्ये वर्णन आहे, कितीतरी सांगून बोलायला. त्यासाठी फार फार गरजेचं आहे. जीवनात कोणी कोणाचं नाही आहे का? नाही. काही झालं की सगळे हात वर करून निघून जातात, मुंडका असं म्हणून, नाही का? एकच व्यक्ती आपली सहायता करतो, ते कोण आहे? भगवंत आहे. विटेवरी उभा सगळ्यांचा मायबाप आहे. हा, ज्यांचं कोणी आहे नाही त्यांचा एकच मायबाप आहे भगवंत. भगवंतावरती निष्ठा ठेवा, भगवंताचं नाम घ्या, तुळशीची सेवा करा रोज, तिथे परिक्रमा करा, जल दान करा, जल टाका, आणि एकादशीचं पालन करा, गायीची सेवा करा. हे कृष्णांना भगवंतांना आपलं करायचंय या तीन गोष्टी, तुळशीची सेवा, एकादशीचं पालन, गायीची सेवा करणं आणि नाम जप करणं. मग तिकडं काही नाही, तुम्ही वाचला येते, लिहिता येते, भगवंत याचे भुकेले नाही, किती शिकलेला आहे, किती पैसेवाला आहे, किती काय नाही, भगवंताला याची गरजच नाहीये. भगवंत पाहतात किती किती सेवा करण्याची भावना या व्यक्तीत आहे. हा, भगवंतांना सेवेने काय करतो आपण? असं बांधून टाकतो. जसं यशोदे मातेने कोणाला बांधलं होतं? कृष्णांना, त्यासाठी भगवंताचं नाव उखळाला मानत होतो. कशाला? उखळाला. त्यासाठी कृष्णांचं नवीन नाव पडलं. काय नाव पडलं? दामोदर. काय नाव पडलं? दामोदर. दाम म्हणजे रस्सी आणि उदर म्हणजे पोट. ज्या माता यशोदेनं ज्यांच्या पोटाला अशी रस्सी बांधली त्यांचं नाव काय आहे? दामोदर. हा त्यासाठी फार महत्वाचं आहे. तर सेवेने भगवंतांना बांधू शकतो. सेवा काय आहे? भगवंताच्या नामांचा रोज आपल्या मुखातून उच्चारण करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रुक्मिणी देवींचा आज काय आहे? सुरुवातीला सांगितलं मी, जन्मदिवस आहे, रुक्मिणी द्वादशी. गावात काय करतात का मंदिरात? नाही. आज त्यांचा अभिषेक केला पाहिजे, त्यांना सुंदर माला वस्त्र. हा रुक्मिणी द्वादशी पंढरपुरात आज जोरदार असं अभिषेक येते. महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी रुक्मिणी देवींचं स्मरण केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. विठ्ठलाचे प्रिय होतात. कोणाचे? आपण विठ्ठलाचे प्रिय होतो. हरे कृष्णा. सीतानवमी आता मध्ये होती ना, सीता देवी सीतानवमी होती ना, 15 तारखेला संडे होता. ते फार महत्वाचे दिवस आहे सगळे. त्यासाठी कॅलेंडर पाहत नाही. कोणत्या पुढाऱ्याचा जन्मदिवस असलो कसं खेळला पडतो व्यक्ती पळते की नाही. हा विठ्ठलाचा, तुकाराम, संत हे सगळं तो असं पाठ झालं पाहिजे भगवंता त्यांच्या भक्तांविषयी. हृदय असे भरून टाका, बाकी काही नको. बाकी सगळ्या गोष्टी येत राहणार जीवनात तुमच्या. हरे कृष्णा. आज आम्ही बॉक्स आहे आमच्याकडे बोलायला, डब्बा आहे छोटासा, आणि त्यामुळे आज त्याचा उपयोग करून टाकला.
ठीक आहे,
चार्ज करा आणि बोलत राहा. हरे कृष्ण. सवाने वाजले. विठ्ठल रुक्मिणी की, प्रभुपाद की जय.